आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती। यवतमाळमध्ये एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षाविरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा आणि येत्या 7 जुलैपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती। या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता। त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं। माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे। यासाठी त्यांना शुक्रवारी अर्थात आज मुंबई इथल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली। पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगीराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देवडे यांचा समावेश आहे। गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेनं सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। 5ही सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्ह लावून त्यांचा सन्मान करण्यात आला। गडचिरोली नगर परिषदेच्या अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट एसटीबी प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली इथली 2.4 हेक्टर शासकीय जमीन भोगवट्यानं उपलब्ध करून देण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे। महसूल आणि वन विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून नियमानुसार जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम होऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा लाभ होणार आहे। मंजूर जमीन केवळ एसटीपी प्रकल्पासाठीच वापरण्याची अट शासनानं घातली आहे। मुंबईतल्या हफकिन संस्थेनं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं। कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली। संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं। त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहे। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले। आजच्या विधिमंडळ कामकाजाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी।
स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली। शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले। भटक्या कुत्र्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे असून 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली। चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली। विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली। स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या। 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली। एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत। कामांच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे। आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी वीणा डोंगरवार।
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहे। राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील। 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. 5 पदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन पद्धतीच्या विरोधात स्पर्धा परीक्षार्थी युवक युवतींनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्याची, पेपरफुटीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची, परीक्षा शुल्क कमी करण्याची आणि परीक्षांचं निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सोमवारी 6 जुलै रोजी डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह सिव्हिल लाईन्स इथं लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय. जनतेच्या तक्रारींचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित केला जातो. खासदार अमर काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चानकी इथं सुमारे 9 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर खासदार काळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उर्वरित प्रश्नही प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलं. पावसाळ्यात नागपूरच्या लोखंडी पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी या परिसराची पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नवीन ड्रेनेज व्यवस्था उभारण्याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. तसंच सध्या साचलेलं पाणी तातडीनं पंपाद्वारे उपसण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 7 जुलैपर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या दरम्यान अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या देखील यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत सध्या 5व्या स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचं हिवतापाबाबत जलद ताप सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. सीमावर्ती भागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हिवतापाचा धोका लक्षात घेऊन आरडीके किटद्वारे रक्ततपासणी केली जाते आहे. ताप, अंगदुखी, सर्दी किंवा इतर लक्षणं दिसल्यास तातडीनं रक्ततपासणी करून जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे असं आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद चव्हाण यांनी केलंय. आश्रमशाळांनी परिसर स्वच्छ ठेवणं, पाणी साचू न देणं आणि डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर झपाट्यानं वाढत असून राजभाषा अंमलबजावणीसाठी व्यापक चिंतनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी केलं. विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात आयोजित राजभाषा संमेलनात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदीचं शिक्षण, तंत्रज्ञान, ई गव्हर्नन्स, डिजिटल मीडिया आणि उद्योग क्षेत्रातील वाढता वापर अधोरेखित केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षाविरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा आणि येत्या 7 जुलैपर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.